अविभक्तं च भूतेषु विभक्तं इव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च। 13वा अध्याय 16वा श्लोक आज आपण सुरू करणार आहोत। नेयाचं वर्णन जे भगवंतांनी केलेलं आहे त्या संदर्भातले आपले श्लोक चाललेले आहेत। ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म न सत् तद् न असत् उच्यते। इथपासून हे श्लोक सुरू झाले। मी तुला त्या ज्ञेयाबद्दल सांगणार आहे की ज्या ज्ञेयाबद्दल जाणलं असताना अमृतत्व प्राप्त होत असं भगवंत म्हणतात। अमृतत्वाची प्राप्ती होते। आपण पाहिलं की बाकीचं ज्ञेय कितीतरी असू शकेल पण ज्या ज्ञेयाबद्दल भगवंत बोलत आहेत ते ज्ञेय अमृतत्वाची प्राप्ती करून देणारी अशी गोष्ट आहे। ब्रह्माला भेटवणारी त्याच्याशी तादात्म्य पावणारी अशी गोष्ट। इंद्रियांचं जे ज्ञेय आहे मनाचं जे ज्ञेय आहे बुद्धीचं जे ज्ञेय आहे त्याच्याबद्दल भगवंत बोलत नाहीये। या जगतातल्या अनाकलनीय गोष्टी ज्या ज्ञेय म्हणून आपल्या समोर असतील त्याच्या संबंधी भगवंत बोलत नाहीयेत। कारण या गोष्टी जाणल्या असताना अमृतत्व प्राप्त होत नाही। म्हणून ज्ञेयाबद्दल भगवंतांचं म्हणणंच असं आहे की ते जर जाणलं तर मी अमर आहे असा बोध प्राप्त होतो। अमर आहा खरे की पहा खोटे हो न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल। कैचा धाक सकळीक हे आपुले देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवस्वरूप आहात तुम्ही अमृत स्वरूप आहात। अशा प्रकारचा बोध ज्या ज्ञेयाला जाणल्यामुळे होतो त्या ज्ञेयाबद्दल भगवंत आपल्याला सांगतायत। ते ज्ञेय अनादि आहे त्याला प्रारंभ नाही। सर्वांच्या प्रारंभी असणारी अशी गोष्ट पण ज्याला स्वतःला प्रारंभ नाही असं स्वतःसिद्ध असणारं असं ते ज्ञेय आहे। ज्या गोष्टीला आधी नाही आणि ज्या गोष्टीला अंत नाही त्या गोष्टीला मध्य देखील नाही त्याचा मध्य भास मात्र असतो। परमात्म्यापासून जगत निर्माण झालं जगत निर्माण करून परमात्मा जगतामध्ये येऊन राहिला। परमात्म्याला आधी नाही परमात्म्याला अंत नाही म्हणून मध्ये जे भासतं ते आभासरूप असतं त्याला सत्यत्व नसतं। असं असल्यामुळं दासबोधामध्ये समर्थांनी अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसती काही असं म्हटलेलं आहे। याच्या संबंधी उपपत्ती बऱ्याच देता येतील पण अंतिम उपपत्तीच्या दृष्टीने जर पाहिलं ब्रह्माच्या ज्ञानाच्या संबंधाने जर पाहिलं तर जगत हे मिथ्य आहे ते झालेलंच नाही। याचा अर्थ आपल्याला जसं दिसतं आहे तसं ते नाही ते चित स्वरूप आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला चित दिलास वाद असं म्हटलेलं आहे। चित म्हणजे ज्ञान त्या ज्ञानाचा विलास आविर्भाव म्हणून हे जगत आहे। पण या जगतासंबंधी वेगळेपणानी जी इंद्रिय मनबुद्धी जाणतात त्यामुळे अमृतत्व प्राप्त होत नसल्यामुळं या ज्ञेयासंबंधी जाणणं म्हणजे जगतासंबंधी जाणणं नाही ते अनादि आहे ते पलीकडचं असं आहे आणि ते सत देखील नाही आणि असत देखील नाही. असताच्या सापेक्ष जे सत आहे त्या सत आणि असत निरपेक्ष असणार असं ते आहे. अशा प्रकारचं एक विलक्षण वर्णन सुरुवातीलाच भगवंतांनी केलं आणि मग त्याच्यानंतर पुष्कळ वर्णन या ज्ञेयासंबंधी भगवंत करू लागले. सर्वत पाणीपादन तत् सर्वत्र त्याचे हात पाय डोळे शिर मुख सर्वत श्रुतिमल्लोके सर्वत्र त्याचेच कान आहेत. सर्व मावृत्य तिष्ठती आणि ते सर्वांना ग्रासून व्यापून वर उरलेलं आहे असं ते ज्ञेय आहे. आपल्याला जे जे हात दिसतात ते त्या ज्ञेयाला फुटलेले हात आहेत. आपल्याला जे जे पाय दिसतात ते त्या ज्ञेयाला फुटलेले पाय आहेत. त्याचा संचार सगळीकडे आहे, सर्वांना व्यापून तो उरलेला आहे, राहतो आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम सर्व इंद्रिय आणि त्यांचे व्यापार हा भासवणारा मुळात इंद्रियातीत असा आहे. असक्तम सर्वभूत चैव आसक्त न होता तो सर्वांना धारण करतो. निर्गुणम गुणभोक्तृच आणि स्वतः निर्गुण असून देखील गुणांचा म्हणजे सुख दुःखादीचा भोग घेणारा तोच असतो. बहिही अंतश्च भूतानाम बाहेर विश्वरूपानी आणि अंतर्यामी हृदयस्थ देखील तोच आहे. अचरम चरमेवच तो जड आहे आणि चेतन देखील तोच आहे. सूक्ष्मत्वात तद् अविज्ञेयम अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तो इंद्रियांना मनाला बुद्धीला नेहमीच अविज्ञेय असा आहे, न जाणता येण्यासारखा आहे. दूरस्थम च अंतिकेच तत् तो अत्यंत दूर आहे. अज्ञान दृष्ट्या तो फारच दूर आहे, आवाक्याच्या बाहेर आहे इतका दूर आहे. अज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर देहभावाच्या देह स्वभावाच्या अंगाने पाहिलं तर आणि जर ज्ञान दृष्टीने पाहिलं तर मग आपणच ते आहोत. आपल्या सर्वात आत अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे. असं खूप उलट सुलट असं वर्णन करायला लागतं आहे आणि हे वर्णन देखील अशा करता करायला लागतं आहे की निर्गुण समजून देण्यासाठी म्हणून सगुणातले दाखले नाईलाजानी द्यायला लागतात. दुसरी कोणतीच सोय नाही निर्गुण समजवून सांगण्याची. म्हणून तो सूक्ष्म आहे असं म्हटलं की स्थूळ आहे असं सांगायला लागतं. तो दूर आहे असं म्हटलं तर जवळ आहे असं सांगायला लागतं. इंद्रियांच्या सापेक्ष तर सांगायला लागतं आहे पण तो इंद्रियांच्या पलीकडचा आहे. हे श्लोक फार तर ज्ञेयासंबंधीची जी जाणीव आहे ती जाणीव आपल्याला प्रकाशित करून देऊ शकतात. मात्र त्या ज्ञेयाशी एकरूपच व्हायला लागतं. ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप होणं हाच त्याला उपाय आहे. आता समजावून सांगण्याची वेळ आली म्हणून शब्दांनी समजावून सांगताहेत. म्हणून हे सगळे श्लोक मी सांगितलं की पहिल्या श्लोकाच्या प्रकाशामध्ये तपासून पाहिजे. बहिही अंतश्च भूतानाम नांत प्रज्ञम न बहिप्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम उलट सुलट अशा पद्धतीने उपनिषद बोलतात. अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्ययसारम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेयः. जर तो बाहेर आहे असं समजलं, कोणतीही एक गोष्ट जर समजली या ज्ञेयाविषयी, तर जो समजणारा आहे तो अमृतत्वाला प्राप्त झाला पाहिजे. बुद्धीनी समजणं नव्हे. बहिही अंतश्च भूतानां, सर्व भूतमात्रांच्या बाहेर आहे एवढं सत्य जरी समजलं तरी अमृतत्वाला प्राप्त झाला पाहिजे. तो आत आहे असं समजलं तरी अमृतत्वाला प्राप्त झालं पाहिजे. तो अत्यंत सूक्ष्म आहे त्यामुळे अविज्ञेयी आहे हे जर समजलं, इंद्रियांना तो कधीच समजत नाही असं जर समजलं, तर एवढ्या ज्ञानाने देखील अमृतत्व प्राप्त व्हायला पाहिजे. सर्वतः पाणीपादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम, समजलं सर्व हात त्याचे आहेत, सर्व डोकी त्याची आहेत, सर्व डोळे त्याचे आहेत, तर हे समजणारा अमृतत्वाला प्राप्त झाल्याखेरीज खऱ्या अर्थाने समजू शकत नाही. हे जो जाणतो तो खऱ्या अर्थाने जाणतो, आणि नुसत्या शब्दांनी जाणण्याला तेवढासा अर्थ काही. जाणणं म्हणजे एक रूपता, म्हणून संत आणि पंडित, संत आणि विद्वान यांच्यामध्ये फरक राहील. सामान्य माणसाचं भजन आणि संतांचं भजन याच्यात फरक राहील. ते भजन करतील अमृतत्वाला प्राप्त होतील, आपल्याला भजनातला आनंद मिळेल. भजनानंद म्हणजे आपल्या पक्षी केवळ मनाला झालेला आनंद, छान बरं वाटलं मस्त असं. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती बंगालमधली, कलकत्त्यामधली, की एक व्याकरणामध्ये आणि तर्कामध्ये रमून राहिलेला असा पंडित, मोठं घराणं, अत्यंत भाविक, भक्तिमान, आध्यात्मिक, धार्मिक अशा प्रवृत्तीचं होतं, आणि असं असल्यामुळंच तर त्याला अशा रीतीने तर्क व्याकरण असं शिकवायला सुरुवात केलेली होती. पण वयाची 60 ही ओलांडली तरी देखील तर्क आणि व्याकरण सुटत नव्हतं. तो 60 वर्षांचा होता आणि त्याचे वडील जवळपास 80 वर्षांचे होते. ते म्हणत असत की अरे किती दिवस तर्क आणि व्याकरण, याला मर्यादा आहे. तू काही भजन करशील, भक्ती करशील, याच्या पुढे जीवन आहे असं ते सांगत असत. आणि तो असं म्हणत असे की अजून काही काळ तरी मला हे करणंच भाग आहे. आणि त्यांना असं म्हणत असे की मी देवाला जाईन पण तुमच्यासारखा मग परत येणार नाही गेल्यावर. मग देवाचा होऊन राहील, जेव्हा जाईन तेव्हा देवाचा होऊन राहील. त्यांना समजत नव्हतं की हा काय म्हणतो आहे. तो टाळतो आहे असं वाटत होत. अशीच अजून एक दोन वर्ष उलटल्यावर एके दिवशी भल्या पहाटे नेहमीसारखा तो उठला आणि वडिलांना, आईला नमस्कार करू लागला. तो म्हणाला की आज दिवस उगवला, आज देवाकडे जायचं आहे. तुम्ही जे म्हणता आहात ते आज मी करणार आहे. आज देवाकडे जायचा दिवस आला. आज मी देवळात जाणार आहे, आज मी पूजा करणार आहे. वडिलांनाही मोठा आनंद झाला आणि तो गेला. आणि काही काळाने त्या देवळाचा पुजारी घाबरा घुबरा होऊन घरी बोलवायला आला की तुमचे चिरंजीव देवळामध्ये आलेत आणि पडलेले आहेत. पाहणाऱ्या लोकांनी असं सांगितलं की तो देवाच्या समोर जाऊन उभा राहिला, म्हणाला की 60 वर्ष आयुष्याची निघून गेली, तर्क आणि व्याकरणामध्ये शास्त्राच्या चर्चेमध्ये बराच काळ मी घालवलेला आहे, पण आज मी तुझ्या समोर उभा आहे आणि तुझ्या समोरून मी तसा जाणार नाहीये. आता जर काही असेल तर तुझ्या समोर उभा राहिलेला आहे तू आहेस आणि मी आहे, मला आपल्या दोघांमध्ये दुसरा कोणी नको आहे. असं म्हणून त्यांनी तिथं डोकं ठेवलं आणि तो परत उठलाच नाही. तो वडिलांना म्हणत असे, मी जेव्हा जाईन माझी भक्ती तुमच्यासारखी राहणार नाही, मी देखील भक्त होईन पण माझी भक्ती ही तुमच्यासारखी नसेल, तुम्ही सकाळीही भक्ती करता, संध्याकाळीही भक्ती करता, दुसऱ्या दिवशीही करता, तिसऱ्या दिवशीही करता, कित्येक दिवस तुम्ही भक्ती करता आहात, मी जेव्हा भक्ती करेन तेव्हा माझी भक्ती तुमच्यापेक्षा वेगळी असेल, असं तो म्हणत असे. यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, ते एकदा जाणलं की अमरत्वाच्या बोधाला आला पाहिजे. म्हणून बुद्धीचं जाणणं म्हणजे ते जाणणं नव्हे, आपण केवळ बुद्धीने थोडं बहुत समजून घेतो आहोत, पण जाणणं याचा अर्थ त्याच्याशी एकरूपता साधणं हाच आहे. अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अविभक्तम, मुळीच वेगळा न राहणारा असा. विभक्तम इवच स्थितम आणि एकपणानी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी राहत असताना देखील तो विभक्त असल्यासारखा असतो. विभक्तम इवच स्थितम, परत उलट सुलट बोलणं सुरू झालं. काहीतरी एक सांगा तो भूतमात्रांच्या ठिकाणी अविभक्त आहे असं म्हणा, भगवंत म्हणतात अविभक्त आहे पण वेगळा असल्यासारखा भासतो. अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम, एकपणानी सर्व भूतमात्रांच्या ठाई असून देखील तो विभक्त असल्यासारखा आहे. तो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकपणानी आहे. सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा, जाणीव रूपानी तो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आहे आणि अविभक्त आहे. क्षेत्रज्ञाचं वर्णन करताना याच अध्यायाच्या प्रारंभी सर्व क्षेत्रांमध्ये तो एकत्वानी राहतो असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो वेगळे वेगळेपणाने भूतमात्रांच्या अंतर्यामी राहत नाही, तो अविभक्तपणाने भूतमात्रांच्या अंतर्यामी राहतो. तो अविभक्तपणाने राहतो याचा अर्थ काय? भूतमात्र तर वेगळी वेगळी आहेत पण सर्व वेगळ्या वेगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी तो एकत्वानी कसा वास करतो, त्याची जी ज्ञातृशक्ती आहे ती ज्ञातृशक्ती एकच असते. जी ज्ञातृशक्ती माझ्या अंतर्यामी आहे तीच यांच्या अंतर्यामी आहे, तीच यांच्या अंतर्यामी आहे, तीच यांच्या आणि ती सर्वांच्या. ज्ञातृत्व शक्ती सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच आहे, तो अविभक्त आहे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी. फक्त भूतमात्र वेगळी वेगळी जरी दिसली तरी देखील जागृतीमध्ये मी नाना व्यवहार करतो. हे नाना व्यवहार माझ्या इंद्रियांच्या साह्याने मी करतो. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांच्या साह्याने मी व्यवहार करतो. कानाच्या अंगाने मी ऐकतो, डोळ्याच्या अंगाने पाहतो. कानाचे आणि डोळ्याचे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत, त्याच्यापासून खाण्याचा विषय देखील वेगळा आहे. सर्व विषय वेगळे आहेत आणि त्या विषयांना जाणणारी इंद्रिय ही वेगळी आहेत. तुम्हाला असं करता येणार नाही की खूप उत्तम पदार्थ आहे तो उत्तम पदार्थ उचलून तुम्ही कानावर ठेवला तर त्याचा उपयोग काही होणार नाही. त्याच्याकरता योग्य ते इंद्रिय लागेल, ते इंद्रिय त्या विषयाचा उपभोग घेऊ शकतात. डोळ्याचा आनंद होतो, कानांकरवी आनंद होतो, खाण्यामधून आनंद होतो। हे विषय जरी वेगळे वेगळे असले तरी ज्याला आनंद होतो तो मात्र एकच आहे। ज्याला डोळ्याचा आनंद होतो, डोळ्यापासून आनंद होतो, त्यालाच कानांपासून आनंद होतो, त्यालाच खाण्यापासून आनंद होतो, त्याला चालण्यापासून आनंद होतो, त्याला सर्व कर्मांपासून आनंद होतो। इंद्रियांच्या पासून आनंद घेणारा एकच असतो। विषय वेगळे वेगळे असले तरी त्या विषयांचं सेवन करून आनंद घेणारा एकच असतो। हा जो आनंद घेणारा आहे त्याला संवित असं म्हटलेलं आहे, ज्ञातृत्व शक्ती असं म्हटलेलं आहे। ती ज्ञातृत्व शक्ती जागृतीच्या वेळेला आणि तीच ज्ञातृत्व शक्ती स्वप्नाच्या वेळेला देखील काम करत असते। मी झोपलेला असताना देखील स्वप्नापासून जर स्वप्न सुखद असेल तर मला आनंद होतो, दुःखद असेल ते स्वामीजी सांगत असत तसं स्वप्न की काळा बोका, भला मोठा काळा बोका आपल्या छातीवर बसून फिसकारून आपल्याला ओरबाडतो आहे, असं जर स्वप्न तुम्हाला पडलं तर होणारं दुःख त्या ज्ञातृत्व संवित त्यालाच होतं। सुख आणि दुःख याचा भोग घेणारा जो जागृतीमध्ये असतो तोच स्वप्नामध्ये असतो। जो जागृतीमध्ये भोग घेणारा असतो तोच स्वप्नामध्ये भोग घेणारा असतो आणि तोच सुषुप्तीमध्ये देखील भोग घेतो। फार उत्तम गाढ अशी निद्रा ज्याला सुषुप्ती असं म्हटलेलं आहे, अत्यंत प्रगाढ खोल अशी निद्रेची अवस्था, अशा झोपेतून जाग झाल्यानंतर आपण सुखावतो। आपल्या प्रत्येकाला कधी न कधीतरी अशी सुषुप्ती गाढ निद्रा याचा अनुभव आहे। रोज नाहीये, रोज एखाद वेळेला कोणाकोणाची झोप विचारांनी भरलेली असते, स्वप्नांनी भरलेली असते, पण जेव्हा गाढ अशी निद्रा लागते तेव्हा त्या निद्रेतून उठल्यानंतर आपण असं म्हणतो की काय बरं वाटलं, किती वेळ गेला, मला काही समजलं नाही। चांगलं गोड धोड पुरणपोळीचं जेवण करून झोपला आणि मग साडेपाच थंडीचे दिवस अंधार पडायला लागला तेव्हा हे उजाडतं आहे का अंधार पडतो आहे हे कळत नाही, इतकी गाढ झोप लागून गेली अशी कधीतरी प्रत्येकाची अनुभूती असावी असं मला वाटतं, माझी आहे। अशा वेळेला आपण असं म्हणतो की काय सुंदर, काय सुखाने मी झोपलेलो होतो, मला काही कळलं नाही असं म्हणतो। मी सुखाने झोपलो होतो हे समजलं कसं? त्यावेळेला देखील समजणारा कोणीतरी जागृत होता, त्याला समजलं की मी सुखाने झोपलेलो होतो आणि काही कळतं तेव्हा देखील एक स्मृती जागी असते, त्या स्मृतीनी आपल्याला काही कळतं। आमच्याकडे मागं एक जण पाहुणे आमच्या नात्यातले एक आले, ते कुठेही खुट्टा आवाज झाला की लगेच उठायचे। अशी मंडळी कदाचित तुम्ही पाहिली असती, थोडा जरी आवाज झाला तरी एकदम उठून बसले। आवाज समजला तो अर्धवट झोपेच्या स्थितीमध्ये स्मृती एक शक्ती जागी होती आणि तिला समजलं की कोणीतरी आलं, लगेच उठून बसले, काय झालं असं विचारायला लागले। आणि मला काही समजलं नाही याचं देखील ज्ञान घेणारा तिथं कोणीतरी होता। ज्याला मला काही समजतंय असं ज्ञान होतं त्यालाच मला काहीही समजत नव्हतं असं ज्ञान घेणारा देखील तिथं कोणीतरी होता। कारण जेव्हा नेहमी स्मृती होते तेव्हा मी सुखाने झोपलेलो होतो अशी स्मृती अनुभवलेल्या गोष्टीचीच नेहमी होत असते, त्यामुळे तिथं अनुभव घेणारा हा शिल्लक होता। जो जागृतीमध्ये आनंदाचा भोग घेतो तोच स्वप्नामध्ये आनंदाचा भोग घेणारा असतो, आणि तोच सुषुप्तीमध्ये देखील आनंदाचा भोग घेणारा असतो। आज आनंदाचा भोग घेणारा जो आहे ज्ञाता संवित, त्यांनीच कालही घेतलेला आहे, एकच आहे, त्यांनीच परवा घेतलेला आहे, त्यांनीच मागच्या महिन्यात घेतलेला आहे, त्यांनीच मागच्या वर्षीच घेतलेला आहे, त्यांनीच जन्मल्यापासून घेतलेला आहे। आणि हा जन्म होण्याच्या आधी मागचा जन्म देखील त्यांनीच तो भोग घेतलेला आहे। कित्येक युग कल्पपर्यंत तो ज्ञाता तो संवित एकच होता ज्याला आनंदाचा भोग मिळतो, आणि उद्या देखील तोच घेणार आहे माझ्या देहातून, परवाही तोच घेणार आहे, पुढच्या वर्षीही तोच घेणार आहे, आणि या जन्मानंतर पुढच्या जन्मी देखील आनंदाचा भोग घेणारा तोच ज्ञाता किंवा संवित असतो, तो संवित वेगळा नसतो। आणि जर माझा देह नाहीसा झाला तर यांच्या देहानी तीच ज्ञातृत्व शक्ती काम करत असते, तीच आनंदाचा भोग घेत असते, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याच्यामध्ये, आणि जी यांच्या ठिकाणी असते तीच यांच्या ठिकाणी असते आणि सर्वांच्या ठिकाणी असते। अविभक्तांच भूतेषु, ती अविभक्त असते, भूत मात्र वेगळी वेगळी आहेत, इंद्रिय वेगळी आहेत, इंद्रियांचे विषय वेगळे आहेत, पण संवित एकच आहे। तशी भूत मात्र वेगळी असली तरी संवित ज्ञातृत्व शक्ती एकच आहे। अविभक्तांच भूतेषु, आणि एवढं जरी समजलं तरी यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, तर ज्ञेयाबद्दल समजलं सगळं। विभक्तम इवच स्थितम, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अविभक्त असून देखील विभक्त असल्यासारखं असं ते ज्ञेय आहे, ते एक ही आहे आणि ते विभक्त देखील आहे। विभक्त असल्यासारखं इव असा शब्द वापरलेला आहे, विभक्तम इव, विभक्त असण्यासारखं असल्यासारखं असं ते भासतं। माझा आनंद जो आहे तो ज्ञातृत्व शक्तीला होतो, पण ज्या ज्ञातृत्व शक्तीला आनंद होतो माझ्या ठिकाणी असलेल्या ज्ञातृत्व शक्तीला या देहाच्या सापेक्ष जो आनंद होतो तो एखाद्याला होत नाही, उलट त्याच्या पोटात दुखतं, खरंच पोटात दुखतं। आमच्या ओळखीच्या एका घरामध्ये असं घडलेलं आहे। ते प्रथम एकत्र राहत होते, दोन भाऊ होते, एकत्र राहत होते, कोणता तरी वाद झाला, कधीच दोन भाऊ कायम एकत्र नाही राहू शकत, घर आहे काही जगावेगळं झालं नाही, आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण वेगळं राहायचं, पण या घराकरता म्हणून दोन्ही भावांनी हप्ते भरलेले होते, पण जो वेगळा राहण्यासाठी म्हणून भाऊ निघून गेला त्याला जेव्हा त्यांनी हप्ते परत मागितले की मी या घराकरता खर्च केला तो मला द्या म्हणजे मी दुसरीकडे घेईन, तेव्हा या घरातल्या भावांनी त्याला पैसे दिले नाही, त्यांनीही नाद सोडला, तो गेला, आधी कुठं भाड्याने राहिला, मग ओनरशिप घेऊन राहिला, मग त्यांनी एक बंगला बांधला, त्याच्याकडे वास्तू शांत होती, त्या वास्तू शांतीच्या दिवशी या भावाच्या बायकोच्या पोटामध्ये खरंच इतकं तीव्रतेने दुखायला लागलं, दुखणं तर खरं होतं दुःख होतं, वेदना होती, पोटात दुखत होतं, ऍडमिट केलं, त्या समारंभाला तर जाऊ शकल्या नाहीच, पण दुसऱ्या दिवशी पोटात दुखत होतं, तिसऱ्या दिवशी दुखत होतं, सगळ्या तपासण्या झाल्यावर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला काही झालेलं नाहीये, काहीतरी मानसिक असू शकेल. आता त्या ज्ञातृत्व शक्तीला एकच आनंदाचा प्रत्यय जर येतो तर तिथं जर त्या ज्ञातृत्व शक्तीला जो आनंदाचा प्रत्यय होता तो या देहाच्या सापेक्ष नव्हता. विभक्तम इवच स्थितम, विभक्त असल्यासारखं असं ते भासतं. ते जे ज्ञेय आहे ते ज्ञेय प्रकृतीच्या अधीन होऊन प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे जेव्हा वागतं, प्रकृतीची जी सुख दुःख असतात ती सुख दुःख जेव्हा आपली मानायला ते लागतं तेव्हा ते विभक्त असल्यासारखं देखील दिसतं. म्हणून सर्वांनाच एका गोष्टीने समान आनंद होत नाही, ही प्रकृतीची कमाई आहे. म्हणून याच्या पाठोपाठ इथं प्रकृती पुरुष निरूपण आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ याच्या संबंधी सांगितलं. पण प्रकृती देखील आपली स्वतःची अशी काही कमाई करते, त्यामुळे ते ज्ञेय हे सर्व भूतमात्रांमध्ये खरं म्हणजे अविभक्त असं आहे. पण विभक्तम इवच स्थितम, पण विभक्त असल्यासारखं असं ते राहतं, असं ते नांदतं. जगामध्ये जे सगळे भांडण तंटे आहेत ते ज्ञेय विभागल्यामुळे आहे. परवाच मी कोणाचं आपल्या भारतीय वंशाच्या कोणत्या एक भगिनी आहेत त्या अंतराळात जाऊन राहिल्यात, सुनीता विल्यम्स, त्यांना विचारलं की कसं काय दिसतंय सगळीकडे, आपला भारत देश कसा दिसतोय आणि सगळे देश, त्या म्हणाल्या की इथून कुठं कंपाऊंड दिसत नाहीये, इथं वेगळे वेगळे देश इतक्या दुरून दिसत नाहीयेत, सगळी पृथ्वी एक आहे असं दिसत आहे. पण अशा प्रकारचा बोध पृथ्वीवर आल्यावर मग राहत नाही, अंतराळात असा बोध ठीक आहे, चांगला आहे, पण पृथ्वीवर आल्यावर असा बोध राहत नाही, ही अडचण आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेद अभेद हा भ्रम करणं अमंगळ आहे. हे एकतर संतांना कळलं किंवा पृथ्वीपासून जे दूर गेले सुनीता विल्यम सारखे त्यांना कळतं, तिथून दिसतं, पण तो बोध नाहीये, ती एक कल्पना आहे. इथं जे वास्तव आहे त्या वास्तवामुळं ते सगळं परत बिघडून जातं. तुम्ही कुठल्याही देशातून कुठल्याही देशामध्ये उठलात आणि गेलात असं करता येत नाही तुम्हाला. तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्यांचा तुम्हाला पासपोर्ट लागतो, त्या देशाची परवानगी लागते, या आमच्या देशात तरच तुम्ही जाऊ शकता. कोणी केले हे कायदे? आपणच माणसांनीच केले. कसे काय केले? असं अनऑथराइज दुसऱ्याच्या देशामध्ये जाऊन देश ज्यांनी जिंकले त्यांनी केले. ते प्रथम जेव्हा आले भारतात आले तेव्हा कोणताही पासपोर्ट काढला नव्हता, व्हिसा काढला नव्हता, विनंत्या केल्या, आपल्याजवळचे चांगले चांगले पदार्थ दिले, आम्हाला जरा राहू देत असं म्हणाले, शस्त्र आणली, जिंकलं सगळं. आणि या मार्गानी, ज्या मार्गानी त्यांनी सगळं जग गिळायचा प्रयत्न केला तो आणि कोणाला कधी करता येऊ नये म्हणून मग त्यांनी डोकं लढवलं आणि पासपोर्ट व्हिसा वगैरे सगळ्या गोष्टी काढून टाकल्या. आता त्याच्याशिवाय कुठून कुठं तुम्हाला जाता येत नाही. विभक्तम इवच स्थितम, सर्व ठिकाणी ज्ञेय सारखेपणानी आहे. अविभक्तम च भूतेषु, आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी, म्हणजे जे हिंदू आहेत आणि हे तत्वज्ञान मानतात त्यांच्या ठिकाणीच ते ज्ञेय अविभक्त असं आहे. ते नाहीयेत ना हिंदू, असं नाहीये ते। सर्व मानव जात प्राणी मात्र निसर्ग मात्र सृष्टी ब्रह्मांड या सर्वांना तो नियम लागू असताना देखील विभक्तम इवच स्थितम एकपणाने असताना देखील विभक्त असल्यासारखं असं आहे। भूत भर्तृ स्थितीकाळी सर्व भूत मात्रांना धारण करणार तज ज्ञेयम अशा प्रकारचं हे ज्ञेय ग्रसिष्ण जेव्हा प्रलयाची वेळ येते तेव्हा ग्रास घ्यायला कमी करत नाही। प्रभ विष्णूच आणि उत्पत्ती काळी ते परत सर्वांना निर्माण करत। ते ज्ञेयच सर्वांना धारण करत। माझा देह त्या ज्ञेयाने धारण केलेला आहे, तुमचाही देह त्या ज्ञेयाने धारण केलेला आहे। ते ज्ञेय जर म्हणेल हा देह सोडायचा तर कोणाचाही उपाय नाही। डॉक्टर देखील म्हणतात की आता त्यांनी ठरवलेलं आहे आपण राहायचं नाही, आमच्या औषधाचा उपयोग होत नाही। ती कोणती गोष्ट आहे श्वेतकेतूची? ते उद्दालक महामुनी म्हणतात की एका वृक्षावर त्याच्या बुंध्यापाशी जर तो आघात केलास तर तो स्त्रवतो, त्याच्यातून जीवन रस वाया जातो, पण तो असतो, तो राहतो। त्याच्या जर मध्यावर आघात केला तर तो स्त्रवतो, जीवन रस बाहेर पडतो नाईलाजानी, पण राहतो तो। त्याच्या फांद्यांवर आघात केला तर तो स्त्रवतो, पण तो वृक्ष राहतो। जीवनरस जरी वाया चाललेला असला तरी तो वृक्ष राहतो। पण जेव्हा त्याच्या आत असणारी जी जाणीव शक्ती आहे तीच ठरवते की आता बास, तेव्हा तो वटतो, तेव्हा तो राहू शकत नाही। ते ज्ञेय आहे, ते ज्ञेय त्यांनीच सर्व देह धारण केलेले आहेत आणि उत्पत्ती काली देखील नुसता पंचभौतिक देह नाही तर त्याच्यात ज्ञेय देखील पाहिजे। नुसता देह जन्माला येऊन चालत नाही, त्यांनी ते टह्या केलं पाहिजे, बस सगळे आनंदित होतात आला असं होऊन जातं। आणि ते जर नाही झालं तर तो नाही आला, नाही आला दुर्दैव आहे, वाईट वाटतं आपल्याला, पण त्यांनी जन्म नाही घेतला, तो नाही आला, अशी परिस्थिती होऊन जाते। असं होऊ नये चुकून मी असे उल्लेख करतो आहे, पण भगवंतच तसं बोलतायत। ग्रसिष्णु प्रभ विष्णूच आणि जेव्हा प्रलय काळी जातो, मग देहाचा प्रलय असो म्हणजे मृत्यू असो अथवा जगताचा प्रलय असो, ते ज्ञेय मुळीच फिकीर करत नाही। जर सगळीकडे संहार व्हावा असं वाटत असेल तर तुमच्या आमच्या हातात देखील शस्त्र येतील, आपण बेभान होऊ, एकमेकांना मारू। विनोबा असं म्हणतात की जर जगाचा प्रलय व्हावा, विनाश व्हावा अशी जर भगवंताचीच इच्छा असती तर विनयाच्या हातात देखील निश्चित तलवार आली असती, मग काही इलाजच नाही, मग सगळेच त्या इच्छेने प्रेरित झाले असते। भूत भर्तृच तज ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभ विष्णूच स्थितीकाळी धारण करणारा प्रलयकाळी ग्रास करणारा आणि उत्पत्तीकाळी परत प्रगट करणारा असा जर कोणी असेल तर ते ज्ञेय हेच तत्व आहे। तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारणगा, फार आता निरूपण करायलाच लागणार नाही। अनेक भूत जातांच्या ठिकाणी जे एकत्वानी व्यापून राहिलेलं आहे विश्वकार्या सुमती कारणगा, सर्व विश्वकार्याला हे कारण बनून राहिलेलं आहे। कार्य आणि कारण नाही, होणार नाही। कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभावः असं म्हटलेलं आहे। जर कारण नसेल तर कार्य होऊ शकत नाही। कारण म्हणजे मूलद्रव्य मृत्तिका, तर कार्य म्हणजे काय, घट गाडग मडक अशा प्रकारे मातीची भांडी, हे त्याचं कार्य आहे। जर कारणच मुळात नसेल तर कार्य होऊ शकत नाही। स्वर्णच नसेल तर अलंकार होऊ शकत नाही। त्याच्याकरता सुवर्ण मुळात असायला पाहिजे, कारण असायला पाहिजे, तर कार्य तरच होऊ शकतं। हे ज्ञेय हे कारण आहे म्हणून विश्वकार्य चाललेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ते काय आहे ते पुढच्या वेळेला बघू। आज अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे इथं हा मोबाईल ऑन आहे आणि नागपूरला लोक प्रवचन ऐकतायत असं मला आता हिने सांगितलं। गमतीशीर गोष्ट आहे झाला। ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते, हे तीन चार श्लोक मी परत एकदा थोडेसे थोडक्यात त्या कारणाकरता घेतले। खरं म्हणजे आज माझा हा श्लोक संपायचा विचार होता, पण त्यांना कुठेतरी एक कंटिन्युएशन मध्ये काय नक्की चाललंय हे समजावं म्हणून मी परत थोडासा आढावा घेऊन असं बोललो। हरिओम तत्स। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुञ्जीथाः मा गृधक्तस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।